सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर महक तुमच्यासोबत आहेत आणि सायकल घेऊन पेट्रोलिंगला उतरलेले देवीदास घेवारे सर दत्तवाडी पुण्याचे जे सर आहेत ते आज आपल्यासोबत आहेत. सर मग तुम्ही जे सायकल घेऊन रस्त्यावरती उतरलात पेट्रोलिंगसाठी, सो याचे हेल्थ बेनिफिट्स तुम्हाला काही झाले का आणि ऑफकोर्स कलिग्सनी सुद्धा तुम्हाला फॉलो केलं असेल या बाबतीत, सो त्यांची रिॲक्शन कशी होती?
साहजिकच आहे की आपला बॉस जर आपला निघाला सायकलवर तर माझे जे कॉन्स्टेबल्स आहेत त्यांनाही ती आवड निर्माण होते. आम्ही 3-4 जण निघतो सायकलवर आणि काही लोक मोटरसायकलवर पण असतात, त्यांना आम्ही अगोदरच पाठवून देतो की तुम्ही फिरून घ्या बाबा. पण कसं आहे की मला एखाद्या ठिकाणी इमर्जन्सी लागली किंवा एखादी कारवाई करायची असेल तर मी त्यांनाही बोलवतो तिथं त्या ठिकाणी. आणि या मधल्या काळामध्ये आमच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड मॅडम आहेत, त्यांच्या इन्स्पायरेशननी मी प्राणायामचा एक कोर्स केला. आता त्या कोर्समुळे मला तो प्राणायामचा कोर्स झाला आणि प्लस हे माझं सायकलिंग चालू झालं, त्यामुळे मला निश्चितच आज मी 4 महिने झालं माझ्या घरी न जाता कोरोनाबाधित लोकांमध्ये राहतोय किंवा कंटेनमेंट क्षेत्रात फिरतोय मी, तर मला कुठलाही काहीही बाधा झाली नाही किंवा मला असं वाटत पण नाही. तुम्ही जर योग्य तुमची काळजी घेतली, तोंडाला तुमचा हात नाही लावला आणि सॅनिटायझेशन आणि साबणाने हात धुतले तर कोरोना अजिबात तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही हे मी निश्चितपणे सांगतो. स्वयंशिस्त पहिली आपल्यात आणायची, नंतर मग पब्लिकला सांगायचं आपण, हा माझा एक त्याच्यामागचा हेतू आहे.
अगदीच, म्हणजे हेल्दी राहिल्यामुळे कोरोनाने हात सुद्धा लावलेला नाही आणि सगळे बेसिक प्रिकॉशन्स घेतल्यामुळे सर सेफ आहेत. सर मग जाण्याआधी तुम्ही एक काय महत्वाचा मेसेज द्याल सगळ्यांना?
मी एक त्रिसूत्री एक SMS सांगेन, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्क वापरा, सॅनिटायझेशन करा. या त्रिसूत्रीचा वापर करून स्वयंशिस्त स्वतःमध्ये ठेवली तर कोरोना तुम्ही 100% हरवणार. जीवनावश्यक सगळं आहे पण जीवन महत्वाचं आणि जीवनच आवश्यक आहे हे डोक्यात जर प्रत्येकाने ठेवलं आणि स्वयंशिस्त अंगी बांधलं तर आपण सर्वजण या कोरोनाला निश्चितपणे पळवून लावू याची मला खात्री आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच.
थँक्यू सो मच सर. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.